चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर आयात बंद करण्याची कारखानदारांची मागणी। स्वस्त आयातीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सांगत सरकारने साखर आयातीवर बंदी आणावी अशी ऊस कारखानदारांची मागणी आहे। स्वस्त साखर बाजारात आणण्यात आल्यामुळे मिठाईची किंमत 4,500 वरून 3,800 पर्यंत घसरली आहे। मुरोनी शुगर कंपनीने आयात केलेल्या साखरेमुळे उदासीन झालेल्या किमतींमुळे 152 दशलक्षाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे। फ्रान्सिस ओको हे मुहोरानी रिसिव्हर मॅनेजर आता सरकारला आव्हान देत आहेत की एकतर देशात येणाऱ्या साखरेला बंद करावे किंवा त्या किमतीत शेतमाल देशामध्ये विकू नये। गुरुवारी मुहोरोनी येथे पत्रकारांना संबोधित करताना ओकोने अशी भीती व्यक्त केली की जर आपण सध्याचा कल थांबला नाही तर आधीच कर्जबाजारी कारखाने अधिकच कर्जबाजारी होतील। ओको म्हणाले, विशेषतः सध्याच्या लिक्विडिटीच्या समस्येला तोंड देताना कंपनी सध्या रिटर्न्समध्ये अंतियंत्रिक उत्पादन करीत आहे जी बऱ्यापैकी असुरक्षित आहे। स्थानिक मिलर्स आता सरकारच्या तातडीने हस्तक्षेपाची मागणी करीत मॅनेजरबरोबर संयुक्त मोर्चेबांधणी करून संघटनेकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत। केनिया साखर केन ग्रोअर्स असोसिएशनचे सरचिटणीस रिचर्ड ओगेंडो यांनी असे नमूद केले की एक पातळीवरील किमती कमीत कमी शेतकऱ्यांना स्वीकारता येतील। आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडावर हे आणखी एक चापट आहे असे म्हणत एकूण कोसळणाऱ्या मार्गावर असणाऱ्या सरकारी कारखानदारांनी पुनर्प्राप्तीच्या मार्गावर उभे राहू नये असे सांगून ओगेंदो यांनी परदेशी साखरेला परवानगी दिली जाऊ नये यावर अधिक जोर दिला। युनियनच्या मते पाश्चात्य सुकरी आणि अगदी किबोस या स्थानिक कारखान्यांना खाली आलेल्या किमतींचा आढावा घेण्याकडे दबाव आणला जात आहे।